chinimandi.com podcast.
विजी डेली शुगर मार्केट अपडेट. आज शुक्रवार 4 डिसेंबर 2020. डोमेस्टिक मार्केट. महाराष्ट्रामध्ये असतील साखरेचा व्यापार 3,100 रुपये ते 3,150 रुपये होता. तर एमतीसचा व्यापार 3,250 रुपये ते 3,270 रुपये होता. दक्षिण कर्नाटकामध्ये असतील साखरेचा व्यापार 3,190 रुपये ते 3,250 रुपये होता. तर एमतीसचा व्यापार 3,205 रुपये ते 3,300 रुपये होता. उत्तर प्रदेशामध्ये एमतीस साखरेचा व्यापार 3,300 रुपये ते 3,350 रुपये होता. गुजरातमध्ये एमतीस साखरेचा व्यापार 3,171 रुपये ते 3,211 रुपये होता. तमिळनाडूमध्ये असतील साखरेचा व्यापार 3,300 रुपये ते 3,350 रुपये होता. तर एमतीसचा व्यापार 3,350 रुपये ते 3,375 रुपये होता. हे सर्व दर GST सोडून आहेत. इंटरनॅशनल मार्केट. लंडन वर्ल्ड शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $401.10 होते. तर न्यूयॉर्क शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $14.65 होते. करन्सी आणि कमोडिटी. अमेरिकी डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाचा व्यापार 73.708 मध्ये झाला. तर ब्राझिलियन रियलचा व्यापार 5.1420 मध्ये झाला. क्रूड फ्युचर 3,407 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI $46.14 पर बॅरल होते. इक्विटी. सेन्सेक्स 446.90 अंकांनी वाढून 44,632.65 अंकावर बंद झाला. तर निफ्टी 124.65 अंकांनी वाढून 13,258.55 अंकावर बंद झाला.